अध्याय 6 श्लोक 7 आणि 8। जितात्मनः प्रशांतस्य परमात्मा समाहितः शीतोष्ण सुख दुःखेषु तथा मानापमानयोः ज्ञान विज्ञान तृप्तात्मा कूटस्थो विजितेन्द्रियः युक्त इत्युच्यते योगी समलोष्टाश्म कांचनः। तया स्वांतकरण जीता सकल कामोपशांता परमात्मा परवता दूरी नाही। जैसा किडाळाचा दोषू जाये तरी पंधरे तेजी होये तैसे जीवा ब्रह्मत्व आहे संकल्पलोपी। हा घटाकारू जैसा निमालिया तया अवकाशा न लगे मिळो जाणे आकाशा आनाठाया तैसा देहाहंकारू नाथिला हा समूळ जयाचा नाशिला तोची परमात्मा संतला आधीची आहे। आता शीतोष्णाची या वाहणी तेथ सुख दुःखाची कडसणी ये न समाती काही बोलणी मानापमानांची। जे जिये वाटा सूर्यू जाये तेऊ ते तेजाचे विश्व होये तैसे तया पावे ते आहे तोची म्हणवणी। देखे मेघौनी सुटती धारा तिया न रूपती जैसिया सागरा तैशी शुभाशुभे योगीश्वरा नव्हती आने। जो हा विज्ञानात्मकु भावो तया विवरिता जाहला वावो मग लागला जव पाहो तव ज्ञान ते तोची। आता व्यापकू की एक देशी हे उहापोही जे ऐसी ते करावी ठेली आपैशी दुजे नवीन। ऐसा शरीरीची परी कौतुके परब्रह्माचे निपाडे तुके जेणे जिंतिली एके इंद्रियेगा तो जितेंद्रियु सहजे तोची योगयुक्तु म्हणिजे जेणे साने थोर नेणिजे कवणे काळी। देखई सोनयाचे निखळ मेरू येसणे ढिसाळ आणि मातीयेचे डिखळ सरीसेची मानी। पाहता पृथ्वीचे मोल थोडे ऐसे अनर्घ्य रत्न चोखडे देखे दगडाचे निपाडे निचाडू ऐसा।
वंदे गुरुणां चरणारविंदे संदर्शित स्वात्म सुखावबोधे जनस्य ये जांगलिकाय माने संसार हाला हल मोह शांते। पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय 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 रघुवीर संत। हरि हरि। आपण पाहिलं की आत्मविषयक विचार चित्तामध्ये दृढ होण्याच्या दृष्टीने आत्मविषयक विचाराचं चिंतन करावं आणि सद्गुरु भेटेपर्यंत अनन्य भावानी परमेश्वराची भक्ती करत राहावी। परमेश्वराच्या भक्तीमध्ये पूजा नामस्मरण अतिशय तळमळीने केलेली प्रार्थना अशा गोष्टींचा समावेश असतो। सद्गुरु भेटल्यानंतर मात्र हा उपदेश सद्गुरूंकडून परत एकदा स्वीकारावा, परत एकदा याचा अर्थ जरी वाचनानी माहीत असलं तरी देखील सद्गुरूंकडून या उपदेशाचं ग्रहण करावं। सद्गुरु आवाज बारीक केला ना, सद्गुरु कोण, सद्गुरूंची काही लक्षण आहेत आणि शास्त्रांनी जी गुरूंची लक्षण सांगितलेली आहेत तसे सद्गुरु भेटेपर्यंत थांबावं, ज्ञानेश्वरी मध्ये दासबोधा मध्ये गुरु गीतेमध्ये सद्गुरूंची लक्षणं सांगितलेली आहेत. मुख्यतः सद्गुरु हे श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू असे असतात. याचा अर्थ त्यांचं स्वतःच शास्त्रांचं अतिशय उत्तम श्रवण झालेलं असतं, ते श्रवणाने परिपूर्ण असतात, शास्त्रांचा अभ्यास किंवा अध्ययन त्यांनी केलेलं असतं, ते ब्रह्मबोधामध्ये निमग्न असतात आणि शिष्याला उपदेश करण्याची कळकळ त्यांच्या अंतर्यामी असते. तसंच सद्गुरु हे परंपरेनी आलेले असतात, सद्गुरूंच्या माग एक गुरु परंपरा असते आणि आपल्या सद्गुरूंच्या आज्ञेनी ते काम करत असतात. सद्गुरूंची लक्षणं सांगत असताना ते ब्रह्मानंदामध्ये निमग्न असतात. ब्रह्मानंद याचा अर्थ अविनाशी चैतन्य स्वरूप, अशा आत्मवस्तूच्या आनंदामध्ये ते निमग्न असतात. ते शांत स्वरूप असतात, ते परमसुख म्हणजे आत्मसुख प्रदान करण्यासाठी म्हणून समर्थ असतात. आत्मसुख प्रदान करण्याची इच्छा बाळगणारे, आत्मानुभवी आणि तशा प्रकारचा अधिकार असणारे असे ते असतात. त्यांना परमसुख प्रदान करण्याची तळमळ असते, कळकळ असते आणि ते केवळ ज्ञान स्वरूप असतात. ज्ञान स्वरूप याचा अर्थ आत्मज्ञानाने ओतप्रोत भरलेले. तसंच ज्ञानी पुरुषांची जी लक्षणं असतात ती ज्ञानी पुरुषांची लक्षणं त्यांच्या ठिकाणी सापडतात. अमानित्वम, अदंभित्वम, अहिंसा, क्षांतीही, अर्जवम आदी. ते द्वंद्व रहित असतात. भाव आणि अभाव याच्याही पलीकडे असणारं नित्य भाव स्वरूप असे ते झालेले असतात. ते त्रिगुणांना ओलांडून गेलेले आणि जगत व्यवहाराचे आणि देहाधिक व्यवहाराचे साक्षी अशा भावानी अधिकाधिक राहणारे असे असतात. व्यापक अशा परमात्म स्वरूपाशी एकरूप झालेले असल्यामुळं गगन सदृशम असं त्यांचं वर्णन केलेलं आहे. तसंच सर्वत्र एकत्वानी भरून राहिलेल्या ब्रह्मवस्तूशी ते नेहमीच जोडलेले असतात. त्यांच्या ठिकाणी जे ज्ञान असतं त्या ज्ञानाला विकाराचा स्पर्श नसतो, विकाररहित ज्ञान त्यांच्या ठिकाणी असतं आणि हे ज्ञान त्यांच्या ठिकाणी अविचल असतं. मुख्यतः सद्गुरु शिष्याला जो उपदेश करतात ते परमात्म तत्वच तू आहेस, या परमात्म तत्व तू आहेस या उपदेशाने जी ब्रह्मवस्तू लक्षित होते त्या ब्रह्मवस्तूशी ते समरस झालेले असतात. म्हणून तत्वमस्यादि लक्षम असं त्यांचं वर्णन केलेलं आहे. आणि केवळ ज्ञान स्वरूप, केवळ आनंद स्वरूप अशा प्रकारे परिपूर्ण जीवन जगणारे असे सद्गुरु शिष्याला भेटले की शिष्य एक प्रकारे निश्चिंत होतो. सद्गुरूंच्या उपदेशाचा परिणाम देखील फार विलक्षण होतो. सद्गुरूंकडून श्रवण करता करता शिष्य संदेहरहित होतो. शिष्याला देखील सद्गुरूंचाच बोध ब्रह्मबोध प्राप्त होतो आणि सद्गुरूंच्या कृपाळूपणामुळे शिष्य तो उपदेश अतिशय हृदयपूर्वक ग्रहण करतो. सद्गुरूंकडून उपदेश झाल्यानंतर मगच हा उपदेश अतिशय दृढ असा ठसतो. जसं स्वामी माधवनाथांना जेव्हा अनुग्रह झाला तेव्हा स्वरूपानंद असं म्हणाले की बाळासाहेब तुम्हाला हे सर्व आधीच ठाऊक आहे, पण सद्गुरु मुखातून ते आलं की चित्तात अधिक चांगलं ठसतं, ठाक ठीक होतं, त्यामुळं या उपदेशाचं महत्व आहे असं ते म्हणाले. तशा प्रकारे श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू किंवा शब्द ज्ञाने पारंगतू ब्रह्मानंदे डुल्लतू शिष्य प्रबोधिनी समर्थू अशा सद्गुरूंकडून उपदेश घ्यावा. गुरु उपदेश घेण्यासाठी शिष्याची देखील तशी पात्रता पाहिजे. सांख्य म्हणजेच आत्मविषयक तत्वज्ञानाचं एक प्रकारे चिंतन, प्रभुस्मरण, अतिशय भक्तिपूर्व वर्तन या सर्वाचा परिणाम परमेश्वर कृपेनी सद्गुरु भेटीमध्ये जेव्हा होतो तेव्हा सद्गुरु भेटीबरोबरच सद्गुरूंची अत्यंतिक ओढ शिष्याला निर्माण होते. त्यांच्याकडे वारंवार जावं असं त्याला वाटायला लागतं. त्यांचं दर्शन घ्यावं, ते बोलतील ते श्रवण करावं, त्यांच्या मुखातून पडणारे शब्दन शब्द टिपून घ्यावेत अशा प्रकारची विलक्षण मनीषा साधकाला निर्माण होते आणि त्या इच्छेनी प्रेरित होऊन तो त्यांच्या मुखातून अद्वैत अशा परमार्थ ग्रंथांचं श्रवण करायला लागतो. श्रद्धापूर्वक श्रवण घडायला लागलं की जीव हा मुळातच परमात्म स्वरूप आहे अशा प्रकारचं तात्पर्य ज्ञान तो श्रवणानी हळूहळू मिळवतो. आपलं स्वरूप हे आत्मरूप अविनाशी तसंच क्रियारहित असं आहे. आपला देह आणि देहाच्या सापेक्ष असणारं जगत हे विनाशी आणि चंचल आहे. अशा प्रकारचा विवेक सद्गुरूंच्या संगतीतून आणि श्रवणाने त्याला प्राप्त व्हायला सुरुवात होते. तसंच एकूण इंद्रिय भोगांविषयी संसारातील अन्य भोगांविषयी थोडीफार त्यागाची इच्छा त्याच्या ठिकाणी निर्माण होते. त्याबरोबर तो गुरुसेवाही करू लागतो. गुरूंकडून अनुग्रह होण्याच्याही आधीच केलेल्या परमार्थ श्रवणामुळं आणि त्यामुळं निर्माण झालेल्या विवेकामुळं त्याच्या ठिकाणी जो परमार्थ निश्चय झालेला असतो त्याला अनुसरून सद्गुरूंच्या चरणी तो नतमस्तक होतो. त्यांना गुरु मानून त्यांची सेवा करावी असं त्याला वाटायला सुरुवात होते. सद्गुरु सेवेकरता स्वतःच्या देहाचा यथाशक्य उपयोग करावा, आपली इंद्रिय त्यांच्या सेवेकारणी लावावीत असं त्याला वाटायला सुरुवात होते. गुरूंची प्रसन्नता आपल्यावर होऊन आपलं कल्याण व्हावं म्हणून रात्रंदिवस सद्गुरूंच्या रूपाचं त्यांच्या उपदेशाचं स्मरण त्याला होतं. त्यांच्या उपदेशाचे वेध त्याला लागतात. आपल्या वाणीने तो सद्गुरूंची स्तुती करू लागतो. सद्गुरूच आपले सर्वस्व आहेत अशी भावना निर्माण होते आणि त्यामुळं आपल्या सकट म्हणजे आपल्या देहासकट आपला सर्व संसार सद्गुरूंच्या चरण कमली अर्पण करावा अशी तीव्र भावना निर्माण होते. प्रत्यक्षात तशी भावभक्ती युक्त काही अर्पण कृती देखील त्याच्याकडून घडायला सुरुवात होते. अशा प्रकारचा काल जात असताना श्रद्धापूर्वक श्रवण, आत्मविवेक, त्यामुळे चित्तात निर्माण होणारा बोध, कायिक, मानसिक, वाचिक भावानी सद्गुरूंची सेवा, या सर्वांनी त्याच्या अहंतेचं हळूहळू समर्पण व्हायला सुरुवात होते. आणि अहंतेच्या समर्पणाचं निदर्शक म्हणून आपल्या जवळ जे जे काही आहे, पुत्र, वित्त, कलत्र, संसार, त्याच्यावरच्या स्वत्वाच्या त्यागाचं निदर्शक असा यथाशक्य अर्पण विधी त्याच्याकडून व्हायला सुरुवात होते. हे सगळं आपोआप घडतं. आपल्यावर सद्गुरू प्रसन्न आहेत आणि त्यांना आपल्याबरोबर भाषण करण्यासाठी अवकाश आहे असं पाहून तो त्यांच्या चरणांवर एके दिवशी मस्तक ठेवतो आणि हात जोडून त्यांना प्रार्थना करतो की मला आत्मकल्याणाविषयी साधन विचारण्याची इच्छा आहे, आपण मला अनुग्रह द्यावा. असं विचारण्याची इच्छा आहे. त्याच्यावर सद्गुरूंनी आज्ञा केल्यानंतर तो तशा प्रकारे आत्मप्राप्तीचा मार्ग विचारतो आणि सद्गुरू उपदेश करतात. त्या उपदेशाने तो एकूण कृतार्थ देखील होतो. सद्गुरूंचा उपदेश हा जीव हा परमात्म स्वरूप आहे अशा पद्धतीचा असतो. सद्गुरूंचा उपदेश हा उपनिषदातली जी महावाक्य आहेत त्यांना अनुसरून त्यांना धरून असा असतो. शाश्वत अशा परमसत्याबद्दलची जी वेदवाक्य आहेत ती मुख्यतः चार समजली जातात. ती महावाक्य म्हणून आहेत आणि गुरु उपदेश रूपी वाक्य असं त्याला संबोधलं जातं. त्याच्यात पहिलं महावाक्य प्रज्ञानम ब्रह्म असं आहे. प्रज्ञानम ब्रह्म याचा अर्थ आपल्या ठिकाणी ज्या इंद्रियादिकांचं ज्ञान आहे विषयांसंबंधी, देह मन बुद्धीच्या अधिष्ठान मात्र असं मूळ ज्ञानाच्या योगानी हे ज्ञान आपल्याला होतं. इंद्रियांच्याही अधिष्ठानभूत असं शुद्ध जाणीव स्वरूप जे आहे त्याच्यातून हे ज्ञान आपल्याला मिळत राहतं. याला उपनिषद प्रज्ञान असं म्हणतात. आपल्या मनाला, इंद्रियांना, बुद्धीला ज्याला चित कला किंवा चैतन्य असं म्हणतात त्या चैतन्यातून संवेदना प्राप्त होत असते. त्या चैतन्याला प्रज्ञान असं म्हणण्याचा प्रघात आहे. आणि हे अधिष्ठानभूत असणारं चैतन्य हेच ब्रह्म आहे असं एक महावाक्य आहे. अयम आत्मा ब्रह्म जेव्हा प्रज्ञान म्हणजे इंद्रियांच्याही बुडाशी असणारं चैतन्य हे ब्रह्मस्वरूप आहे असं सद्गुरू सांगतात तेव्हा त्या चैतन्याला ते आत्मा असं म्हणतात. आणि शिष्याला असं सांगतात की अरे हा आत्माच ब्रह्म आहे, त्या चैतन्यालाच त्यांनी आत्मा असं संबोधलेलं असतं. या शुद्ध जाणीव स्वरूप स्थितीला देहाच्या सापेक्ष जेव्हा आत्मा म्हटलं जातं हा आत्माच ब्रह्म आहे, आत्मा या योगानी अनुभवला जाणारा जीव जो आहे तो मुळात ब्रह्मस्वरूपच आहे. सद्गुरूंचा उपदेश अजून पुढे जाऊन शिष्याला थेट तत्वमसी ते परमात्म तत्वच तू आहेस या अंगाने होतो. याच्यामध्ये ते परमात्म तत्व म्हणजे ब्रह्म आणि तू म्हणजे शिष्य किंवा श्रोता त्याच्या अंतर्यामी असणारी शुद्ध जाणीव ही मुळातच एक आहे असा सद्गुरु शिष्याला उपदेश करतात. निर्गुण निराकार अव्यक्त अचिंत्य सच्चिदानंद परमात्म तत्वच तू आहेस, तू देह मन बुद्धी नाहीस अशा प्रकारचं हे महावाक्य आणि त्याच्याही नंतर सर्वम खलविदम ब्रह्म म्हणजे खरोखर हे सर्व चराचर विश्व हे ब्रह्मस्वरूपच आहे. ब्रह्मच या चराचर विश्वाच्या आत बाहेर भरून राहिलेला आहे. यात देखील सद्गुरूंचा उपदेश हा मुख्यतः तत्वमसी या महावाक्याच्या अंगाने होतो. तसंही चारही उपदेशात्मकच महावाक्य आहेत. या महावाक्याचा अर्थ शास्त्र असं म्हणतं की भागत त्याग लक्षणाने स्वीकारावा. ही सगळी शास्त्रीय परिभाषा जरी असली तरी एका सुयोग्य अभ्यासासाठी आपण समजून घेऊ. त्याच्यासाठी शास्त्रांनी जहत लक्षणा अजहत लक्षणा आणि जहत अजहत लक्षणा असा अर्थ केलेला आहे. त्याच्यात जहत लक्षणा, जहत याचा अर्थ सोडणं आणि अजहत याचा अर्थ घेणं किंवा स्वीकारणं. आपल्या संभाषणामध्ये काही जहत लक्षणेने आपण बोलत असतो. जहत लक्षणा याचा अर्थ ज्या ज्या ठिकाणी किंवा ज्या बोलण्यामध्ये पदाच्या वाच्यार्थाचा सर्व अंशी त्याग घडतो आणि मुख्य अर्थाशी संबंधित असा गौण अर्थ स्वीकारला जातो त्याला जहत लक्षणा असं म्हणतात. म्हणजे जे बोललं गेलेलं आहे त्याचा सर्व मुख्य अर्थ सोडून अन्य अर्थ स्वीकारणं. उदाहरणार्थ गंगेवर गवळ्यांची वस्ती आहे, याच्यावर गंगेवर म्हणजे शब्दशः गंगेवर नसून गंगेच्या काठावर गवळ्यांची वस्ती आहे असा अर्थ घ्यावा. अजहद लक्षणा, अजहद म्हणजे घेणं किंवा स्वीकारणं, याच्यामध्ये शब्दाचा मुख्य तसंच गौण अर्थ घेऊन वाक्याचा अर्थ लावला जातो असं म्हणतात. उदाहरणार्थ खेड्यामध्ये बैलांच्या शर्यती असतात तेव्हा तो ढवळ्या पुढे जातोय असं म्हटलं जातं. पांढऱ्या रंगाला उद्देशून ढवळ्या असा जरी शब्द असला तरी पांढरा आणि बैल हे दोन्ही अर्थ एकाच वेळेला घ्यावे लागतात. नाहीतर ढवळ्या पळतोय कसा बघा असं म्हटल्यानंतर नुसता पांढरा रंग पळू शकत नाही. त्यामुळे वाच्यार्थाबरोबर लक्षार्थही समजून घ्यावा असं म्हटलं जातं. या जहत लक्षणा आणि अजहत लक्षणा याच्यामध्ये एक एक अर्थ घेऊन एक एक अर्थ सोडला जाणं किंवा संपूर्ण अर्थ आणि अधिक अर्थ घेतला जाणं असा जो त्याच्यामध्ये महावाक्याचा अर्थ घेताना जहद अजहद लक्षणा किंवा भाग त्याग लक्षणाने महावाक्याचा अर्थ घ्यावा असं सांगितलं गेलेलं आहे. जहद अजहद लक्षणामध्ये वाच्यार्थातील काही भागाचा स्वीकार आणि काही भागाचा त्याग. जसं तोच हा मनुष्य असं वेदांतात उदाहरण दिलेलं आहे, तोच हा देवदत्त, तोच म्हणजे केव्हा तरी कुठेतरी पाहिलेला आणि हा म्हणजे आत्ता यावेळी इथं दिसत असलेला समजून घ्या. तोच म्हणजे तो काळ तो देश आत्ता या ठिकाणी नसला तरी तोच आणि हा काळ हा देश पूर्वी नव्हता तरी देखील हाच तो म्हणून हा, अशा प्रकारे तद्देश तत्काल विशिष्ट असा तो आणि या काळी असणारा हा यांचं ऐक्य कसं संभवतं, पण यांचं ऐक्य आहे असं जर जेव्हा सांगितलं जातं तेव्हा काही भागाचा त्याग आणि काही भागाचा स्वीकार करून तो अर्थ घेतला जातो. त्या प्रकारे सद्गुरु जेव्हा सांगतात की ते परमात्म तत्वच तू आहेस, तत्त्वम असी, तेव्हा तत् याचा अर्थ सर्वज्ञ, सर्व शक्तिमान, आणि त्वम याचा अर्थ तू, अल्पज्ञ आणि अल्पशक्तिमान. त्याच्यातल्या सर्वज्ञ आणि सर्व शक्तिमान याच्यातल्या व्यापकाचा त्याग करून फक्त ज्ञ म्हणजे ज्ञानाचा स्वीकार करणं आणि अल्पज्ञ आणि अल्पशक्तिमान याच्यातल्या अल्प भागाचा त्याग करून ज्ञचा स्वीकार करणं आणि ज्ञानाने ते परमात्म तत्वच तू आहेस अशा प्रकारचा अनुभव घेणं, अशा अंगाने सद्गुरु वचन स्वीकारावं लागतं. हे जरी वेदांतिक परिभाषेमध्ये असलं तरी देखील ज्ञान याच मार्गाने घ्यायला लागतं, कारण जेव्हा सद्गुरु सांगतात की ते परमात्म तत्वच तू आहेस तेव्हा शिष्य ते परमात्म तत्वही माहिती नाही आणि मी म्हणजे देह मन बुद्धी अशा भावनेमध्ये असतो. असं असल्यामुळं हा सद्गुरूंच्या उपदेशाचा स्वीकार देखील तारतम्याने आणि भागत त्याग न्यायाने करावा असं शास्त्र सांगतं. गुरूंच्या उपदेशाला शिष्याचा प्रतिसाद अर्थात अति तेजस्वी असा असतो. याचं कारण त्यांनी पूर्वी आत्मविषयक चिंतन केलेलं आहे असं गृहीत आहे. त्या आत्मविषयक चिंतनाच्या बरोबरीने त्यांनी परमेश्वराची सेवा केलेली आहे, भक्ती केलेली आहे, मग गुरूंचा लाभ झालेला आहे, ते गुरु आहेत असा त्याचा निश्चय झालेला आहे, त्यांच्याकडून श्रवण घडलेलं आहे, त्यांनी सेवा केलेली आहे आणि योग्य काळ विचारून योग्य काळ पाहून त्यांनी आपल्याला उपदेश करण्याची विनंती केलेली आहे असं असल्यामुळे एका विशिष्ट तयारीने गुरूंच्या उपदेशाला शिष्याचा प्रतिसाद मिळतो. शिष्याच्या प्रतिसाद रूपी अशी महावाक्य देखील आहेत, त्याच्यामध्ये प्रधानतः अहम ब्रह्मास्मी असं महावाक्य आहे आणि सोहम अस्मी असं महावाक्य आहे. ही जी दोन महावाक्य आहेत ही एक तऱ्हेने शिष्याचा प्रतिसाद देखील आहे गुरूंच्या उपदेशाला आणि तो पूर्णतेचा किंवा धन्यतेचा स्वतःचा उद्गार देखील आहे. अशा प्रकारे अहम ब्रह्मास्मी आणि सोहम अस्मी ही जी दोन महावाक्य आहेत ही स्वभावतःच परिपूर्ण एका तऱ्हेने आहेत आणि दुसऱ्या बाजूने सद्गुरूंनी केलेल्या उपदेशाला शिष्याचा असणारा सकारात्मक प्रतिसाद या पद्धतीने आहेत. याच्यामध्ये अहम ब्रह्मास्मी मध्ये मी याचा अर्थ अर्थातच देह मन बुद्धीच्या अतीत अधिष्ठानभूत असणारा शुद्ध जाणीव स्वरूप असा मी आणि ब्रह्म हे एकरूप आहेत, किंवा तो परमात्मा निर्गुण निराकार अव्यक्त सच्चिदानंद असा परमात्मा आणि मी हे एकरूप आहेत अशा तऱ्हेने सोहम अस्मी या भावानी गुरूंच्या उपदेशाला शिष्य प्रतिसाद देतो. याचा अर्थ गुरूंचा उपदेश शिष्याच्या ठिकाणी पूर्णपणाने ठसायला सुरुवात होते. भगवद्गीतेमध्ये अर्जुनाला केलेला जो आत्मविषयक उपदेश जो मागच्या वेळेला आपण पाहिला सांख्य बुद्धी म्हणून आणि सद्गुरूंचा शिष्याला महावाक्याचा उपदेश हा एकच आहे. याचं कारण असं की भगवद्गीता हा मुळातच शिष्याला केलेला उपदेश आहे. भगवद्गीता हे नुसतं कथन नाहीये, अर्जुनाला उपदेश करतो आहे अशाच भावनेने भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांख्यविषयक तत्वज्ञान सांगितलं. त्यामुळं शिष्याचा महावाक्याला जो प्रतिसाद आहे तो प्रतिसाद सोहम अस्मी किंवा अहम ब्रह्मास्मी असा अपेक्षित आहे आणि मूळ भगवद्गीतेमध्ये देखील अर्जुनाची तशी भूमिका व्हावी अशीच भगवंतांची इच्छा आहे। हा आत्मज्ञानाचा एकूण बुद्धिजन्य गाभा आहे आता तुम्ही जो ऐकला तो। त्याच्यामध्ये एक शास्त्र प्रचिती आहे ज्या शास्त्राविषयी आता तुम्ही ऐकत होतात, एक गुरु प्रचिती आहे या शास्त्राचं अनुभवजन्य ज्ञान ज्यांना झालेलं आहे असे गुरु, आणि तिसरी आत्मप्रचिती म्हणजे स्वतःला देखील तशाच प्रकारची अनुभूती येणं। आत्मप्रचितीपूर्वक गुरु आणि शास्त्र या दोघांचीही प्रचिती ही एकच आहे असं जेव्हा अनुभवलं जातं तेव्हा खरं जीवनाचं कल्याण, ही संकल्पना आहे। ही सगळी प्रक्रिया घडणार कशी, त्याच्यावर भगवद्गीता असं सांगते की आत्मविषयक तत्वज्ञान बुद्धीमध्ये पुरतं ठसवून चित्तामध्ये त्याचं चिंतन करत राहावं आणि हे तत्वज्ञान बुद्धीमध्ये तसंच राखून जेव्हा कर्म करण्याची कला प्राप्त होते तेव्हा हे तत्वज्ञान बुद्धीमध्ये ठसलेलं कर्माच्या वेळेला हातातून निसटून जात नाही। जर कर्माच्या वेळेला हे तत्वज्ञान हातातून निसटून जायला लागलं, विसरायला लागलं, तर नुसत्या तत्वज्ञानाने तुमचं पूर्ण समाधान होईल असं नाही। असं असल्यामुळं सांख्य बुद्धीच्या पाठोपाठ भगवद्गीतेमध्ये योग बुद्धी नावाचं प्रकरण आलं। सद्गुरूंचा उपदेश आत्मज्ञानाचा महावाक्याच्या अंगानी घडतो, मात्र हे ज्ञान सांभाळून कर्म करण्याची युक्ती सद्गुरु शिकवतात आणि सद्गुरूंकडून ती खरं म्हणजे शिकावी। सद्गुरूंच्या कर्मातून, सद्गुरूंच्या आचरणातून आत्मज्ञानपूर्वक कर्म करण्याची कला शिष्याला तो डोळसपणाने पाहत असेल तर हळूहळू उलगडत जाते किंवा उलगडणं अपेक्षित आहे। गुरु संगतीमधूनच ती आत्मसात करता येते। शिष्याने ती सद्गुरूंना शरण जाऊन मिळवावी। भगवद्गीतेमध्ये तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षंतिते ज्ञानम ज्ञानिनहा तत्वदर्शिनहा असं भगवंतांनी म्हटलेलं आहे। ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आधी जाणावे तरी संताया भजावे सर्वस्वेसी। जे ज्ञानाचा कुरुठा तेथ सेवा हा दारवंठा तो स्वाधीन करी सुभटा वोळगोनी तरी तनु मनु जीवे चरणासी लागावे आणि अगर्वता करावे दास्य सकळ। मग अपेक्षित जे आपुले तेही सांगती पुसिले जेणे अंतकरण बोधले संकल्पा न ये असं भगवंत म्हणतात। तसंच हे ज्ञान हे श्रद्धापूर्वक ग्रहण करावं असंच भगवंत म्हणतात। भगवंत असं म्हणतात की श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परहा संयतेंद्रिया ज्ञानम लब्ध्वा पराम शांतिम अचिरेणाधिगच्छती। आत्मज्ञान आत्मसुखाचिया गोडिया विटे जोका सकळ विषया जयाचिया ठाई इंद्रिया मानू नाही असं भगवंतांनी म्हटलेलं आहे। जो मनासी चाड न सांगे जो प्रकृतीचे केले नेघे जो श्रद्धेचे नि संभोगे सुखिया जाहला। त्याला ते ज्ञान शोधत येत असं ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केलेलं आहे। असं असल्यामुळं सद्गुरूंना शरण जाऊन आणि सद्गुरूंकडून आत्मज्ञान सांभाळून कर्म करण्याची युक्ती कशी याचा उपदेश घेऊन सद्गुरूंकडे पाहून ते ज्ञान शिष्यांनी मिळवावं। या ज्ञानाच्या कर्मपूर्वक आचरणाने शिष्य शांतीला प्राप्त होतो असं भगवंत सांगतात। कर्मयोग किंवा योग बुद्धी ही त्याच्यासाठी पाहणं आवश्यक आहे। ध्यानाचा अभ्यास करण्यासाठी कर्म बाजूला सारावी लागत नाहीत. ध्यानाकरता जसा ज्ञानाचा उपयोग आहे, तसंच ध्यान समजून घेण्यासाठी, ज्ञान समजून घेण्यासाठी गुरुंना शरण जाण्याचा म्हणजे भक्तीचा उपयोग आहे, तसं कर्म करण्याचं देखील तंत्र नीट समजण्याची आवश्यकता आहे. या कर्म, ज्ञान, ध्यान आणि भक्ती या एकमेकांना विरोधी नसून परस्पर पूरक आहेत. तशा तऱ्हेने गुरूंचा उपदेश हृदयाशी जतन करून तो कर्म करताना ढळू न देता कर्म करण्याची युक्ती भगवंतांनी जी भगवद्गीतेत सांगितली, या प्रकारे त्या युक्तीच्या योगानी कर्म घडत असताना आत्मज्ञान बुद्धीमध्ये, अंतःकरणामध्ये ठसतं. कर्मयोगाचं आचरण केल्याने साधक शांतीला प्राप्त होतो असं जे भगवंत सांगतात. इतकंच नाही तर योगारूढ होण्यासाठी अशा प्रकारचं कर्म करणं हे खरं म्हणजे प्रधान साधन आहे असं 7व्या अध्यायात भगवंतांनी सांगितलं. 6व्या अध्यायाचा जो 4था श्लोक आहे त्या श्लोकावर येण्यासाठी मला इतकी प्रवचन करावी लागली. 6व्या अध्यायाचा जो 4था श्लोक आहे, आरुरुक्षो हो मुने हे योगम कर्म कारण मुच्यते योगारूढस्य तस्यैव शमः कारण मुच्यते असा तो श्लोक आहे. जर योगारूढ व्हायचं असेल तर कर्म हे साधन आहे, कारण आहे असं भगवंतांनी सांगितलं. आणि कर्म हे कारण आहे किंवा साधन आहे हे समजण्यासाठी कर्मयोग समजणं गरजेचं आहे. वेदांतामध्ये कार्य कारण भाव जो सांगितलेला आहे त्या कार्य कारण भावाप्रमाणे कारणाशिवाय कार्य घडत नाही असा वेदांतांचा सिद्धांत आहे. कारण म्हणजे मूळ द्रव्य आणि कार्य म्हणजे त्या मूळ द्रव्यापासून घडलेला पदार्थ. उदाहरणार्थ माती हे मूल द्रव्य, तर मातीपासून घडलेली भांडी म्हणजे माठ, मडकं इत्यादी रांजण हे त्याचं कार्य. वेदांत असं म्हणतो की कारण व्यतिरेकेन कार्यस्य अभावः, जर कारणच नसेल तर कार्य असू शकत नाही. सुवर्णच नसेल तर अलंकार घडू शकत नाही. कापूस किंवा सूतच नसेल तर पट घडू शकत नाही. तंतुपट न्यायानी, तंतू असला तरच पट घडणार असं असल्यामुळं कारण हे अतिशय गरजेचं आहे. तसं त्या अर्थाने भगवंतांनी असं सांगितलेलं आहे की जो कर्मात ढिला असेल त्याला ध्यान जमणार नाही. कर्मात मिळणारी जी शांती आहे त्या शांतीला हाताला धरून मग समाधीची शांती प्राप्त करता येऊ शकते. पण जो कर्मातच त्रस्त आहे, जो कर्मात मध्येच अस्वस्थ आहे, तो ध्यानाची शांती त्याच्या पुढे जाऊन मिळवणं ही फार दुस्तर गोष्ट आहे. म्हणून कर्माची शांती प्रथम मिळवली पाहिजे असं भगवंत सांगतात. आरुरुक्षो हो मुने हे योगम, जो मुनी आहे म्हणजे ज्यांनी सर्व बाजूनी आपल्याला आवरून धरलेला आहे त्याला योगारूढ होण्यासाठी म्हणून कर्म हे कारणभूत आहे, साधनभूत आहे. कर्माचा विचार सोडून ध्यानाचा विचार अशक्य आहे. मात्र एकदा योगारूढ झाल्यानंतर योगारूढस्य तस्यैव शमः कारण मुच्यते, एकदा कर्मातून मिळणारी शांती अनुभवली, कर्मातून मिळणारी शांती ही त्याला सोडून जात नाही अशी परिस्थिती निर्माण झाली, काही बाही शांती. कारण ज्ञानेश्वर महाराजांनी आणि भगवंतांनी तर कर्मामुळं जी शांती मिळते ती आत्मज्ञानाची शांती असंच पुढे जाऊन सांगितलेलं आहे. पण आपल्या कर्मातून रुखरुख, संताप, कटकट, उद्वेग, अस्वस्थता असे भाव जर निर्माण होत असतील तर त्याच्या पुढचा अभ्यास हा अशक्यच आहे. म्हणून कर्म विशिष्ट बेतानी जर घडली तरच कर्मातून किमान शांती मिळेल आणि त्या किमान शांतीला हाताला धरूनच साधना शक्य आहे असं भगवंतांचा अभिप्राय आहे. अशा प्रकारे कर्म आणि या कर्मातून मिळणारी विशिष्ट शांती, ही शांती मिळवल्यानंतर मग ध्यानाचा विचार संभवतो असं भगवंतांनी इथं स्पष्ट म्हटलेलं आहे. त्यामुळं आत्मज्ञान पूर्वक किंवा आत्मस्मरण पूर्वक केलेलं कर्म हे खऱ्या अर्थाने शांती पर्यंत घेऊन जातं असं भगवंत सांगतात, आणि त्या शांतीला धरून मग त्याच्यानंतर ध्यानाची साधना शक्य होते. या कर्माच्या शांतीला धरून मग पुढे यम नियम आसन प्राणायाम अशा अष्टांग योगाचं साधन अवलंबावं लागतं. म्हणून ध्यान साधक जरी झाला तरी देखील त्याला कर्म विचार सोडून चालत नाही, त्याला भक्ती विचार सोडून चालत नाही, त्याला ज्ञान विचार सोडून चालत नाही. ध्यान साधनेचं वर्णन करणारा अष्टांग योग ज्या पायावर उभा आहे तो आत्मस्मरणपूर्वक आचरला जाणारा कर्मयोग म्हणून प्रथम पाहणं गरजेचं आहे. या कर्मयोगाला भगवंत बुद्धियोग असं नाव देतात. याचही कारण असं की या प्रकारच्या अभ्यासामध्ये सांख्य बुद्धी आणि कर्म करण्याची युक्ती या दोन्हीचाही समावेश झालेला असल्यामुळं त्याला भगवंतांनी बुद्धियोग असं नाव दिलेलं आहे. अशा प्रकारे सांख्य बुद्धी आणि योग बुद्धी याच्या एकत्रित आचरणाने सिद्ध होणारा असा हा योग, त्याच्या तुलनेनी आत्मज्ञान लक्षात न घेता केलेली कर्म ही अगदीच गौण आहेत असं भगवंत म्हणतात. म्हणजे आम्ही केवळ आमची कर्म करतो, ज्ञान वगैरे आम्हाला कळत नाही. आम्ही आमची केवळ कर्म करतो ती प्रामाणिकपणाने करतो, सत्य बुद्धीनी करतो. या सत्य बुद्धीला संसारातल्या सत्याचा स्पर्श आहे. अंतिम सत्याचा जर स्पर्श नसेल तर अशा प्रकारची कर्म करणं ही जरी चांगली असली, सभ्यतेचं लक्षण असलं, तरी आत्मज्ञानपूर्वक केलेली कर्मच जीवन धन्य करण्यासाठी म्हणून समर्थ असतात. त्या तऱ्हेनी भगवंतांनी दुरेण ह्यवरम कर्म बुद्धी योगात धनंजय असे उद्गार काढलेले आहेत. केवळ कर्म करत राहणं हे फार कनिष्ठ आहे असं भगवंत म्हणतात या बुद्धियोगाच्या पुढं. मात्र बुद्धियोग पूर्वक आचरली जाणारी ही कर्म आहेत, ती कर्म बुद्धीला समत्व प्राप्त करून देतात, बुद्धीला स्थैर्य देऊन बुद्धी निश्चल करतात आणि बुद्धी स्थित होण्यासाठी मदत करतात. भगवंत असं म्हणतात की श्रुती विप्रतिपन्नाते यदा स्थास्यती निश्चला समाधावचला बुद्धी तदा योगम अवाप्स्यसी. अनेक प्रकारची वेदवचन किंवा शास्त्रवचन त्यामुळे देखील एकूण बुद्धी शब्द ज्ञानाने गांगरून जाते बऱ्याच वेळेला. ही बुद्धी जेव्हा आत्मचिंतनासह कर्मयोग युक्तीच्या सम्यक आचरणाने समाधी वृत्तीमध्ये स्थिर होईल आणि निश्चल होईल तेव्हा हा साम्य बुद्धी रूप योग तुला प्राप्त होईल असं भगवंत म्हणतात. हा कर्ममार्ग काय आहे ते आपण पुढच्या वेळेला बघू. ज्या कर्माच्या आधारावर पुढे ध्यान आधारित आहे ते कर्म आपण थोडक्यात पाहू आणि मग यम नियम आसन प्राणायाम अशा प्रकारे जो ध्यानाचा विचार भगवंतांनी सांगितलेला आहे त्या ध्यानाचा विचार साक्षात विचार करायला आपण त्याच्यानंतर सुरुवात करू. एक प्रकारे ही नियोजनपूर्वक केलेली प्रवचन असल्यामुळं माझ्याही बोलण्यातला नैसर्गिक भाव थोडासा यांनी दबला जातो, पण याच्यावरून ग्रंथ करत असताना स्वैर बोलण्यातून परत नेमकं लिहून काढण्याचे जे कष्ट असतात तर ते कष्ट कसे असतात ते सुनील दादांना माहिती आहे. त्यांनी गीता दर्शन जेव्हा केलं तेव्हाही या पद्धतीने साधारण मी बोललेलो असल्यामुळं ही प्रवचन या पद्धतीने करण्याचा माझा म्हणून विचार आहे. कारण विचार मांडताना जर एखादं इकडं तिकडं गेलं तर ते सावरण्यासाठी 2-5 मिनिटं जातात आणि नंतर लिहून काढणाऱ्याला वाटतं की हे स्वामीजी बोललेत हे काढायचं कसं, हे ठेवायचं कसं, याचा नक्की संदर्भ कसा लावायचा, असं असल्यामुळं मीही थोडेसे मुद्दे काढूनच याच्यावर नेमकेपणाने बोलण्याचा प्रयत्न करतोय. पण याच्यातून आपण काय करतो आहोत ते तुम्ही लक्षात घ्या. या प्रवचनातून भगवद्गीतेनी सांगितलेला जो ध्यानयोग आहे, तर तो ध्यानयोग शास्त्र या पद्धतीने मांडण्याचा माझा प्रयत्न आहे. या ग्रंथाचा एक संकल्प मी पूर्वी केलेला होता आणि तशी वेळ आली जेव्हा आत्मनिवेदन भक्तीमध्ये ध्यानयोगी हे वर्णन करायची वेळ आली, तेव्हा मला असं वाटलं की हीच ती वेळ आहे की आता प्रवचनही होतील आणि त्या प्रकारे एक संप्रदायाचं देखील आपल्यावर असणारं ऋण, नेमका सोहम ध्यान मार्ग तुमचा काय असं जर कोणी विचारलं तर एक ग्रंथ दाखवता आला पाहिजे की हे सोहम ध्यान मार्ग आहे. तशा प्रकारचा आतापर्यंत ग्रंथ फारसे नसल्यामुळं ही अशी थोडी तुम्हाला माझी भाषा ही सहन करायला लागेल असं मलाही दिसत आहे. काही काही वेळेला तुमचे डोळे एकदम चमकतात, तर काही काही वेळेला बोजड शब्द कानावर आले की तुमच्या डोळ्यात निर्माण झालेला संशय मला स्पष्ट दिसतो. पण शास्त्रीय आणि वजन असणार आणि नेमकेपणा असणार असं निरूपण मला याच्यातून करायचं असल्यामुळं त्या पद्धतीने जशी जय जय देव श्री गुरु एका विशिष्ट भाषेतच ते बोलायला लागलं, तशा प्रकारे गीता दर्शन तशा प्रकारची ही प्रवचन होत आहेत आणि होणार आहेत. मात्र पुढे पुढे जसा कर्मयोग तुम्हाला माहीत असलेला अनेक वेळेला सांगून झालेला आणि यम नियम या पद्धतीने हा ध्यानाचा विषय विकसित होईल, तेव्हा ध्यानासंबंधी देखील आपल्याला सांगोपांग आणि उत्तम अशी माहिती मिळावी असा याच्यात हेतू आहे. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंज जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधक्कस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति. प्रभु स्वामी बोला. पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर हरि.